नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिशदेचें उक्तावण करतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आनी बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले. ऑपरेशन सिंदूर वेल्या भारताच्या राजनैतीक संपर्काचो भाग म्हण जेडीयू खासदार संजय झा हांच्या फुडारपणाखालचे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियातल्या जकार्तात पावल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालय येत्या त्या काय दिसांनी योग दिसाच्या फाटभुयेर मोहिमो राबयतले. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आणि दक्षिण अंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरीत घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. आयपीएल क्रिकेट सर्तींत प्ले ऑफाची सुरवात आयज जातली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रांत आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिशदेचें उक्तावण करतली. दोन दिसांच्या परिशदेंत कवी संमेलन, भारतातले स्त्रीवादी साहित्य, साहित्यातले बदल विरुद्ध बदलांचे साहित्य, संवसारीक नदरेन भारतीय साहित्याची नवी दिका अशी वेगवेगळी सत्रां आसतली. लोकसंख्या, लोकशाय आणि विविधताय हे तीन मुखेल खांबे हे नव्या भारताच्या आत्म्याची व्याख्या करतात असे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी म्हणा. मुंबईत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सीसच्या दीक्षांत सुवाळ्यात उलयताना उपराष्ट्रपतींनी नदरेक हाडले की हे खांबे भारताचे अस्मितायेचे सार आणि त्याची आकांक्षा प्रतिबिंबित करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान आदरांजली ओपली. सोशल मीडिया पोस्टांत तांणी म्हळें की सावरकर हे भारत मातेचे खरे सुपूत आशिल्ले आनी ब्रिटीश सरकारान केल्ल्या कठोर छळान लेगीत तांची मायभुयेवेली भक्ती डळमळीत जाली ना. स्वातंत्र्य चळवळीतल्या तांच्या धैर्याची आनी संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र केन्नाच विसरूंक शकना असे मोदी हांणी म्हळें.
सावरकर जी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा, शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक. संवेदनशील कवि होने के साथ साथ वे साहसिक क्रांतिकारी भी थे. यह वीर सावरकर ही थे जिन्होंने निर्भीक होकर लिखा कि 1857 में जो कुछ भी हुआ वो कोई विद्रोह नहीं था बल्कि आजादी की पहली लड़ाई थी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आणि बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. सिक्कीमात आयज सकाळी गँगटॉकात जावपी सिक्कीम एट 50 जय प्रगती उद्देश पुराय करता आणि सैम उदरगतीची पोसवण करता या कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाटो घेतले. तशेंच सिक्कीमाच्या लोकां खातीर खुबशा विकास प्रकल्पांची बुनयाद घालतले आणि उक्तावण करतले. उपरांत प्रधानमंत्री अस्तंत बंगालाक भेट दितले आणि अलिपूरद्वारातल्या अलिपूरद्वार आणि कुचबिहार जिल्ह्यातल्या सिटी गॅस वितरण प्रकल्पाचो बुनयाद घालतले. आयज सांजवेळा ते पाटणा विमानतळाच्या नव्या बांधिल्ल्या प्रवासी टर्मिनलाचे उक्तावण करतले. उपरांत रोड शो करतले. तशेंच प्रधानमंत्री भिटा विमानतळाच्या नव्या शारी वाठाराचो बुनयाद घालतले. भारताचे बहुपक्षीय शिष्टमंडळ जागतिक स्तरार पाकिस्तानी सीमापार दहशतवाद उक्ताडार हाडत असात. ऑपरेशन सिंदूरवेल्या भारताच्या राजनैतिक संपर्काचो भाग म्हण जेडीयू खासदार संजय झा हांच्या फुडारपणाखालचे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियातल्या जकार्तात पावल्या. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद विरुद्ध भारताच्या जागतिक संपर्काचो भाग म्हण या शिष्टमंडळान आता मेरेन जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूराक भेट दिली. दहशतवाद विरुद्ध भारताच्या दृढ वचनबद्धतेबद्दल तांकां जागरूक करपाक शिष्टमंडळान आंतरसंसदीय सहकार्य समितीची भेट घेतली. इंडोनेशिये वतीन म्हणा की ते दहशतवादाचो निषेध करतात आणि समस्या सोडोवपाक संवादाचेर विश्वास दवरतात. तांणी भारताच्या शून्य सहनशीलतेबद्दल समर्थन केले. हे विषयी सांगताना संजय झा हांणी म्हळें की
सारी पार्टी एक साथ खड़ी है इस लड़ाई में. देश में भी लोग मान लिया है कि एनएफ इज एनएफ हो गया. अब अगर इस तरह का घटना होगा तो हम केवल नोट एक्सचेंज नहीं करेंगे, इन्फॉर्मेशन शेयर नहीं करेंगे. वी विल गो डीप इनसाइड एंड विल हिट यू लाइक एनीथिंग. ये एक रिजॉल्व लेकर के गए हैं. दुनिया में भी हम लोग जाकर के यही बता रहे हैं.
आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीन 2025-26 वर्षाच्या विपणन हंगामा खातीर 14 खरीप पिका खातीर उण्यात उणी आधार किंमत म्हळ्यार एमएसपी वाढोवपाक 2025-26 वित्तीय वर्सा खातीर सुधारित व्याज अनुदान येवजण चालू दवरपाक तशेंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या भारतीय रेल्वेत दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मान्यताय दिल्या. काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की शेतकऱ्यांक त्यांच्या उत्पादनाक फावो तो दर मेळचो हे खातीर सरकारान 2025-26 वर्षाच्या विपणन हंगामा खातीर खरीप पिकांचो एमएसपी वाढयला. केंद्रीय लोकसेवा आयोगान यूपीएससी नोंदणी आनी अर्ज भरपाक एक नवीन ऑनलायन अर्ज पोर्टल सुरू केला. ह्या पोर्टलाक लागून उमेदवारांक अर्जातले केन्नाय पयले तीन भाग भरपाक मेळटले आनी आवश्यक ते प्रमाण अपडेट्सा सयत कसल्या यूपीएससी परिक्षे खातीर अर्ज करपाक तयार रावपाक शकतले, जाका लागून वेळ वाचतलो आनी निमण्या खिणाक जावपी गर्दी टाळूंक शक्य जातले. युपीएससीन एका निवेदनात म्हळा की सगळ्या अर्जदारांनी upscionline.nic.in या वेबसायटीचो वापर करून नव्यान सुरू केल्ल्या पोर्टलाचेर अर्ज भरचे आनी कागदपत्रां नव्यान अपलोड करची. पोरणें वन टायम रजिस्ट्रेशन OTR मॉड्यूल हाचे फुडें लागू आसचें ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. काल नवी दिल्लीत आफ्रिका दीस 2025 सुवाळ्याक हजर रावतना परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत आनी आफ्रिका हांचे मदीं खोल एकता आनी अतूट इश्टागत आसा अशें म्हणून आफ्रिकेची उदरगत, समृद्धी आनी प्रगती हांचे खातीर भारत पुरायपणान कटिबद्ध आसा अशें सांगले. ग्लोबल साउथाचो भागीदार म्हूण भारत संवसारीक संस्थांनी आनी चर्चा सत्रांनी आफ्रिके खातीर नेटान घटमूट आवाज काडटा. मजगतीं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां की दहशतवादी कारवाया पासून आपल्या जनतेचे रक्षण करपाचो भारताचो अधिकार जगभरातल्या देशांनी मान्य केला. नवी दिल्लीत इटलीच्या राष्ट्रीय दिसा निमतान इटलीच्या दूतावासात आयोजित कार्यक्रमात उलयतना डॉ जयशंकर हांणी जम्मू आनी काश्मीरातल्या पहलगामात जाल्ल्या क्रूर दहशतवादी हल्ल्या उपरांत इटलीन भारताक दिल्ल्या एकता आनी तेक्याचे कौतुक केले. भारतान संबंधित दहशतवादी केंद्रां आनी लॉन्च पॅड नष्ट करून एक दृढ निश्चित आनी मेजून मापून जाप दिल्या. भारताचो असो विश्वास आसा की दहशतवाद आनी सीमापार दहशतवादाक जग केन्नाच सहन करचे ना अशें जयशंकर हांणी म्हळें. 8,586 उंचाये वेल्या कांचनजंगाच्या शिखरार चढाय केले उपरांत राष्ट्रीय पर्वतारोहण आनी साहसी खेळा संस्थेच्या पंगडान सुरू केल्ले हर शिखर तिरंगा मोहीम यशस्वीरित्या पुराय जाली. निमाशचे संचालक आनी कांचनजंगा मोहिमेचे पंगड प्रमुख कर्नल रणवीर सिंग जामवाल हांणी म्हायती दिली की 5 सदस्यांच्या पंगडान भारतातल्या प्रत्येक राज्यात सर्वोच्च शिखराचेर भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा हुबयलो. कर्नल RS जामवाल, नायब सुभेदार सेवांग चोसगेल, NB सब नेपाल सिंग, हवालदार केवल आनी हवालदार सुशील कुमार हांच्या 5 सदस्यांच्या पंगडान मार्गात येवपी आव्हानांचेर मात करून कांचनजंगा मोहीम पुराय केली. ही मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मेरी माटी मेरा देश या दृष्टिकोनाकडे लेगीत सुसंगत आसा. म्हायती आनी प्रसारण मंत्रालय येत्या कांय दिसांनी योग दिसाच्या फाटभुंयेर मोहीम राबयतले. हातूंत योग उपक्रमा खातीर म्हायतीपट आनी टॉक शो आसतलो. 1 ते 15 मेरेन आकाशवाणीच्या खबरापत्र विभागावरवीं योग कार्यक्रमा विशींचो पड्डो उगडपी कार्यावळ सादर जातली. हातूंत आंतरराष्ट्रीय योग दिन, योग संगम, योग बंधन, योग पार्क, योग समावेश, योग कनेक्ट, मिशन लायफ, योग महाकुंभ बद्दलच्यो कथा, कृषी संकल्प अभियाना खातीर कृषी मंत्रालयाचे तशेंच आयुष मंत्रालय आनी योग समुदायाच्या कथांचो आस्पाव आसतलो. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आनी दक्षिण अंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आनी पुड्डुचेरीत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. हवामान खात्यान आयज ओडिशा, तेलंगणा आनी अस्तंत बंगालातूय घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. IPL क्रिकेट सर्तींत प्लेऑफाची सुरवात आयज जातली. गुणतालिकेंत पयल्या स्थानार आशिल्लो पंगड पंजाब किंग्स आयज सांजवेळा मुल्लनपुरात जावपी पयल्या क्वॉलिफायर मॅचीत दुसऱ्या क्रमांकार आशिल्ल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडा आड खेळटले. सांजवेळा 7:30 हो खेळ सुरू जातलो. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहित्य परिषदेचे उक्तावण करतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सिक्कीम, अस्तंत बंगाल आनी बिहाराक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. ऑपरेशन सिंदूर वेल्या भारताचे राजनैतिक संपर्काचो भाग म्हूण JDU खासदार संजय झा हांच्या फुडारपणाखालचे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ इंडोनेशियातल्या जकार्तात पावल्या. म्हायती आनी प्रसारण मंत्रालय येत्या कांय दिसांनी योग दिसाचे फाटभुंयेर मोहिमो राबयतले. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य वाठार, दर्यादेग आनी दक्षिण अंतराळ कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आनी पुड्डुचेरीत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. आयपीएल क्रिकेट सर्तीत प्लेऑफाची सुरवात आज जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.